chinimandi.com podcast.
मध्य प्रदेशात लवकरच येणार नवी ऊस नीती. मध्य प्रदेश सरकार राज्यातील ऊस शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं एक नवी नीती घेऊन येणार आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांची देणी देणं सोपं होईल. या नीतीबरोबरच राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित करण्याचाही प्रयत्न करतील की ज्यामुळे नवयुवकांचं करिअर बनू शकेल आणि लोकांना रोजगार मिळू शकेल, असं प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं. नरसिंहपुरामध्ये एका रॅलीला संबोधित करताना कमलनाथ बोलत होते. नरसिंहपुरात मुख्यमंत्री यांनी जवळपास 11 करोड रुपये खर्चून 100 खाटांचं अत्याधुनिक जिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर त्यांनी केरपानी पूल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉकी स्टेडियममध्ये एक्स्ट्रोटर्फ आणि रस्ता निर्माणासाठी भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. ते म्हणाले, शेतकऱ्यांचं कर्ज कृषी क्षेत्रासाठी एक आव्हान होतं. ते म्हणाले, आम्ही 21 लाख शेतकऱ्यांची कर्ज माफ केली आहेत. याच्या दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालं आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचं सरकार राज्यातील नीतिगत सतत विकासासाठी तयार आहे. राज्यातील नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो असाच कायम राहील. कमलनाथ यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नर्मला प्रसाद प्रजापती, आरोग्यमंत्री तुलसी सिलावट, सामाजिक न्यायमंत्री लखन घनघोरियासह पूर्व केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी आणि मान्यवर उपस्थित होते.